यहस्केल अध्याय 47. मग त्या मनुष्याने मला पुन्हा मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे नेले आणि पहा, मंदिराच्या उंबरट्या खालून पाणी पूर्वेकडे वाहत होते, कारण मंदिराचे तोंड पूर्वेला होते आणि मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस पाणी वाहत होते. म्हणून त्याने मला उत्तरेच्या दाराने बाहेर आणले आणि बाहेरच्या रस्त्याने सुभावर फिरून पूर्वेकडील बाहेरच्या दाराकडे नेले. तो पहा, पाणी दाराच्या दक्षिणेकडून वाहत होते. जसा तो मनुष्य हातात मापन सूत्र घेऊन पूर्वेला जात होता, त्याने 1000 अंतर मोजून मला त्या पाण्यातून चालायला सांगितले. तो पाणी घोट्यापर्यंत होते. मग त्याने आणखी 1000 हाताचे अंतर मोजून पुन्हा मला पाण्यातून तेथपर्यंत चालण्यास सांगितले. तो तिथे पाणी गुडघ्यापर्यंत होते आणि आणखी 1000 हात अंतर मोजून मला पाण्यातून चालवायास लावले. तो तेथे पाणी कमरेपर्यंत होते. त्यानंतर त्याने आणखी 1000 हात अंतर मोजले. तो त्या नदीतून मला चालता येईना, कारण पाणी फार झाले. मला त्यातून पोहून जाता आले असते, उतरून पार जाता आले नसते, इतकी खोल ती होती. तो मनुष्य मला म्हणाला, मानवाच्या मुला, तू हे पाहिलेस ना? आणि त्याने मला नदीच्या काठाने परत आणले. जसा मी परत आलो तेव्हा पहा, नदीच्या तीरावर एका बाजूस व दुसऱ्या बाजूसही पुष्कळ झाडे असलेली पाहिली. तो मनुष्य मला म्हणाला, हे पाणी पूर्व प्रदेशाकडे वाहत जाते आणि तेथून आराबात उतरून शार समुद्राला मिळते. ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी ताजे करते. मग असे होईल की जेथे ही महानदी जाईल तेथे तेथे जो प्रत्येक जिवंत प्राणी राहत असेल तो जगेल, कारण तेथील पाणी शार समुद्रास मिळते, त्यामुळे ते ताजे होते आणि तेथे विपुल मासे मिळतात. हे पाणी तेथे जाईल तिथे सर्व काही निरोगी होईल. जेथे कोठे ही नदी जाते प्रत्येक गोष्ट जिवंत राहते. तिच्या तीरी कोळी उभे राहून एन गेदीपासून एन गिलगाम पर्यंत जाळी टाकतील. मोठ्या समुद्रातल्या माशासारखे त्या क्षार समुद्रात अनेक प्रकाराप्रमाणे विपुल मासे होतील, पण दलदल आणि पानथळीच्या जागी निर्दोष होणार नाहीत. त्या मिठासारख्या होतील. नदीच्या दोन्ही काठावर सर्व प्रकारच्या खाण्याजोगी फळे देणारे सर्व प्रकारचे झाडे वाढतील. त्यांची पाने कधीच सुकून जाणार नाही, त्याचे फळ कधीच थांबणार नाही. ती प्रत्येक महिन्याला फळ देईल, कारण त्या नदीचे पाणी पवित्र स्थानातून निघाले आहे. त्यांची फळे खाण्यासाठी व त्यातील पाणी औषधी होतील. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही इस्रायलाच्या 12 वंशासाठी जमिनीची विभागणी याप्रमाणे करून द्याल. त्या योसेफाला 2 भाग मिळतील आणि तुम्ही प्रत्येक मनुष्य आणि तुमच्यातील बंधू यांचे ते वतन होईल. ज्या देशाविषयी मी तुमच्या पूर्वजांना देवा म्हणून आपला हात उंच करून शपथ घेतली त्याच्यासारखी वाटणी करून घ्याल, त्याचप्रमाणे तो तुमचे वतन होईल. जमिनीच्या सीमा अशा असतील, उत्तरेला मोठ्या समुद्रापासून हेतोलोनच्या वाटेने हमातकडे सदादाच्या सीमेपर्यंत, हमात बेरोथा जे दिमिश्क व हमाताच्या सीमेवरील सिब्राईम व होरानाच्या सीमेवरील मध्य हासेर समुद्रापासून ही सीमा म्हणजे दिमिश्काच्या सरहद्दीवरील गाव हसर येनोन पर्यंत असेल. उत्तरेस हमात ही सीमा ही बाजू उत्तर झाली. पूर्वेला सीमारेषा हेरान व दिमिश्क गिलाद इस्रायल देश यांच्यामधून गेलेली यार्दन नदी. मग दक्षिण बाजू तामार पासून पार मरीबोत कादेशाच्या पाण्यापर्यंत व तेथील मिस्राच्या देशाच्या ओढ्याने पुढे मोठ्या समुद्रापर्यंत ही दक्षिण बाजू झाली. पश्चिम बाजू दक्षिण सीमेच्या हमाताच्या प्रवेशाच्या समोरच्या प्रदेशापर्यंत मोठा समुद्र होईल. ही पश्चिम बाजू आहे. याच प्रकारे तुम्ही हा देश आपसात इस्रायलाच्या वंशामध्ये वाटून द्या. तुम्ही तुमच्यात आणि तुमच्यामध्ये राहत असलेल्या परक्यांमध्ये अथवा ज्या परक्यांची मुले तुमच्यात राहत आहेत त्यांच्यात वाटाल. हे परके इस्रायलमध्ये जन्मलेल्या लोकाप्रमाणेच इस्रायलाचे रहिवासी आहेत. त्यामुळे इस्रायलाच्या वंशांना दिलेल्या जमिनीतील काही भाग तुम्ही या लोकांस द्यावा. हे परके जेथे राहतात तेथे राहणाऱ्या इस्रायल लोकांनी त्यांना काही जमीन दिलीच पाहिजे. परमेश्वर माझा प्रभू असे म्हणाला.